पुस्तक जगप्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ लेखिका प्रीती श्रीवास्तव अनुवाद संगीता दाभाडे वाचक विद्या पाटील प्रकरण 31 कॅरोलिन हर्शेल जन्म 16 मार्च 1750 हॅनोवर जर्मनी निधन 9 जानेवारी 1848 हॅनोवर जर्मनी कार्यक्षेत्र गणित खगोलशास्त्र प्रसिद्धी कॉमेटचा शोध लावणाऱ्या प्रथम महिला शास्त्रज्ञ युरेनस ग्रहाच्या शोधात सहाय्यक विशेष कामगिरी कॅरोलिन यांनी आपला भाऊ विल्यमला युरेनस नामक ग्रहाच्या शोधासाठी सहाय्य केले त्यांनी स्वतः कॉमेट्सचा शोध लावला तसेच तारे आणि नेबुडावर केलेल्या आपल्या कामाला कॅटलॉगच्या रुपात लिपिबद्ध केले कॅरोलिन यांचे वडील आयझॅक हर्शेल एक संगीतज्ञ आणि खगोलतज्ञ होते त्यांचे भाऊ विल्यम हर्शेल हे देखील एक संगीतज्ञ आणि खगोलतज्ञ होते कॅरोलिन यांचे शिक्षण घरीच झाले त्यांच्या भावाने त्यांना गणित आणि खगोलशास्त्र शिकवले इंग्लंडमध्ये त्या आपल्या भावाच्या खगोलीय कामात मदत करायच्या आणि त्यांची कागदपत्रे व्यवस्थित सांभाळून ठेवायच्या विल्यम यांनी युरेनस नामक ग्रहाचा शोध लावला आणि यात सहाय्यक असल्याचे श्रेय आपली बहीण कॅरोलिनला दिले या शोधानंतर विल्यमला न्यायालयात पगारी खगोलतज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले कॅरोलिन यांनी देखील इंग्लंडमध्ये संगीताचे प्रशिक्षण घेतले होते परंतु खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी संगीत व्यवसाय सोडून दिला 1783 कॅरोलिन यांनी अँड्रोमिड आणि सिड्स या दोन नवीन निबुलांचा शोध लावला त्याच वर्षी त्यांचे भाऊ विल्यम यांनी देखील आणखी 14 निबुलांचा शोध लावला यानंतर कॅरोलिन यांनी एका कॉमेटचा शोध लावला या शोधामुळे त्यांना कॉमेटचा शोध लावणाऱ्या जगातील प्रथम महिला शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळाला 50 पौंड वार्षिक मानधन असणारी सरकारी नोकरी देखील त्यांना मिळाली 1788 त्यांचे भाऊ विल्यमचे लग्न झाल्याने कॅरोलिन यांना घरातील कामात मदत मिळू लागली आणि त्यामुळे त्या आपल्या खगोलशास्त्रीय कामासाठी अधिक वेळ देऊ लागल्या कॅरोलिन यांनी तारे आणि निबुलावर केलेल्या स्वतःच्या कामाला कॅटलॉगच्या रुपात लिपिबद्ध केले 1822 विल्यमच्या मृत्यूनंतर त्यांना जर्मनीला परत जावे लागले तिथे त्यांनी आपल्या लिखाणाचे काम चालू ठेवले मॅरी सोमरविलेसोबत त्यांनी रॉयल सोसायटीची सदस्यता प्रदान करण्यात आली वयाच्या 97 वर्षी त्यांचे निधन झाले पुरस्कार आणि सन्मान 1828 गोल्ड मेडल ऑफ द रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी 1832 किंग ऑफ डेन्मार्क ऑनर्स 1835 रॉयल ऍस्ट्रॉनॉमिक सोसायटीचे सदस्यत्व 1846 किंग ऑफ प्रुशिया अवॉर्ड गोल्ड मेडल प्रकरण 32 डॉक्टर मंजू शर्मा जन्म 13 डिसेंबर 1940 कार्यक्षेत्र जीवशास्त्र बायोटेक्नॉलॉजी प्रसिद्धी पद्मभूषणसहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित विशेष कामगिरी डॉक्टर मंजू शर्मा यांनी झुडपांच्या मुळांमध्ये व फुलांच्या भागात स्मदी राईटच्या उपलब्धीवर संशोधन केले त्यांच्या या संशोधनाने सिद्ध झाले की इथरलच्या वापराने रबराच्या उत्पादनात 100% वाढ होते श्रीमती मंजू शर्मा यांनी भारतात बायोटेक्नॉलॉजीला उत्तेजन देण्यासाठी सतत आणि अविरत प्रयत्न केले आहेत त्यांनी 1961 लखनौ विद्यापीठातून एमएससीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून बिरबल सहानी गोल्ड मेडल मिळविले तसेच 1961 त्यांनी पीएचडीची पदवी मिळवली त्यांनी झुडपांच्या मुळांमध्ये आणि फुलांच्या भागात स्मली राईट्सच्या उपलब्धीवर संशोधन केले जो की एक नवीन शोध होता कारण यापूर्वी असे समजले जात होते की स्मली राईट्स केवळ पानांमध्ये दिसून येतात लेटेक्सयुक्त झुडपांवरील त्यांच्या संशोधनाने सिद्ध केले की इथरलच्या वापराने रबराच्या उत्पादनात 100% वाढ होते याचा सरसर फायदा मलेशिया येथे असलेल्या रबर प्लांटेशनला झाला त्यांनी वन संशोधन केंद्र डेहराडून येथे काटेरी झुडपांवर बरेच संशोधन केले ICMR एका प्रकाशन इंडियन मेडिसिनल प्लांट्सच्या त्या सहलेखिका देखील होत्या त्यांनी अनेक शोधनिबंध आणि विशेष अहवाल तयार केले 1974 सुरुवात करून त्यांनी सरकारी सेवेत कार्यरत राहून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक नवीन कार्यक्रम संचालित केले महिला गरीब ग्रामीण भागातील जनतेसाठी विशेष योजना विकसित केल्या त्यांनी बायोटेक्नॉलॉजीला विस्तारित करताना देशभरात अनेक संस्थांच्या स्थापनेत भरीव योगदान दिले ज्यामध्ये प्रमुख आहेत 1 बायोटेक कॉन्सॉर्टियम इंडिया 2 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी नवी दिल्ली 3 द सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नॉस्टिक हैदराबाद 4 द नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर मणेसर 5 इन्स्टिट्यूट ऑफ बायो रिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट मणिपूर त्यांच्या आत्मकथेत त्या असे सांगतात की लहानपणी त्यांना ललित कलांची आवड होती त्यांची आवड पाहून त्यांच्या परिवाराला असे वाटत होते की त्या एक चांगल्या कलाकार बनतील 5वीच्या वर्गात त्यांना जीवशास्त्राच्या एक चांगल्या शिक्षिका लाभल्या ज्यामुळे त्यांची वनस्पतीशास्त्रातील आवड वाढत गेली त्यांची आवड एवढी वाढली की महाविद्यालयात येईपर्यंत त्यांनी अनेक झुडपांची वनस्पती नावे अशा प्रकारे पाठ केली होती की इतर विद्यार्थी त्यांना चालते फिरते एनसायक्लोपीडिया म्हणायचे डॉ मंजू शर्मा म्हणतात की विज्ञान विषय निवडून व उच्च शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ बनण्याचा दृढ निश्चय त्यांचा स्वतःचा होता आणि त्यांचा मार्ग विस्तीर्ण करण्यात त्यांचे कुटुंब आणि गुरुजनांचे खूप मोठे सहकार्य त्यांना मिळाले. त्यांच्या करिअरसाठी त्या दरम्यान अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, ज्यामध्ये प्रमुख आहेत प्रोफेसर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर ए रामचंद्रन, प्रोफेसर एम जी के मेनन, प्रोफेसर ए के शर्मा आणि पी एन टंडन इत्यादी. डॉक्टर शर्मा गांधीजींच्या या सत्यवचनावर पूर्णपणे विश्वास ठेवतात की तुम्ही जर एका पुरुषाला शिक्षित केले तर एक व्यक्ती शिक्षित होते, परंतु एका महिलेला शिक्षित केले तर पूर्ण कुटुंब आणि समाज शिक्षित होतो. अधिकाधिक मुली आणि महिला विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे याव्यात यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. पुरस्कार आणि सन्मान. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यातील प्रमुख आहेत 1994 वास्विक अवॉर्ड, 1995 नॉर्मन ई बॉरलॉग अवॉर्ड, 2002 जी एम मोदी सायन्स अवॉर्ड, 1997 के एन बहल मेमोरियल गोल्ड मेडल अवॉर्ड, 1998 एफ आय ई नॅशनल अवॉर्ड, 1998 श्री ओमप्रकाश बसीन अवॉर्ड, 1998 द जेपीआर एज्युकेशन ट्रस्ट नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवॉर्ड फॉर एनसिलेन्सी आशुतोष मुखर्जी मेडल, बी पी पाल मेडल, स्पेशल डिस्टिंक्शन मेडल सायन्स काँग्रेस, 2003 दिल्ली रत्न, 2000 जवाहरलाल नेहरू अवॉर्ड विज्ञान गौरव, 2002 ओजस्विनी शीर्ष अलंकरण, 2004 लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, 2000 इंडियन सायन्स राईट्स असोसिएशनची फेलोशिप, 6 ऑक्टोबर 2006 अकॅडमीच्या प्रगतीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या प्रयत्नांसाठी भारतीय प्रधानमंत्रीमार्फत देण्यात आलेले एनएएसआई प्लॅटिनम जुबली गोल्ड मेडल, 2007 नॅशनल सिनियर वुमन बायोसायंटिस्ट अवॉर्ड, 2007 भारत सरकारद्वारा पद्मभूषण पुरस्कार. डॉ मंजू शर्मा भारतीय विज्ञानाच्या गौरव आहेत. वर्तमानात त्या गुजरातच्या गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स रिसर्चच्या संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक आहेत. प्रकरण 33 क्रिस्टियान नुस्लिन ओल्लाड, जन्म 20 ऑक्टोबर 1902, मॅगडेबर्ग जर्मनी, कार्यक्षेत्र अनुवांशिकी, प्रसिद्धी 1995 फिजिओलॉजी मेडिसिन क्षेत्रात नोबेल पुरस्कार विजेत्या. विशेष कामगिरी, क्रिस्टियान यांनी एरिक एफ विशियस सोबत मिळून ड्रोसोफिलाच्या अंड्यापासून अर्भक तयार होण्यापर्यंतच्या क्रियांचा अभ्यास केला. तसेच मॅक्स प्लँक शोध संस्थेत त्यांनी जेब्रा नामक मासळींच्या भ्रूणीय विकासाशी संबंधित संशोधन केले, ज्यासाठी त्यांना विरोध करण्यात आला होता. क्रिस्टियान नुस्लिन ओल्लाड यांचा जन्म जर्मनीमधील मॅगडेबर्ग येथे झाला होता. त्यांचे वडील रोल्फ ओल्लाड एक आर्किटेक्ट होते आणि आई बिगडे ओल्लाड एक संगीत तज्ज्ञ व चित्रकार होती. क्रिस्टियान यांच्या काळातही काही महिला विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेत असत, परंतु तरीही क्रिस्टियान यांना जाणीव झाली की पुरुषप्रधान समाजात विज्ञान क्षेत्रातील करिअरसाठी शिक्षण घेण्यात अडचणी येतात. क्रिस्टियान यांनी जॉन ओल्फ गँडा गोथे विद्यापीठातून 1964 साली जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदवी संपादन केली आणि 1968 एबरहार्ड कार्ल विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीत डिप्लोमा केला. 1974 क्रिस्टियान यांनी जीवशास्त्रात ट्यूर्बिजन विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त केली. क्रिस्टियान यांचा विवाह अगदीच अल्पकाळ टिकला. क्रिस्टियान यांच्या सर्व व्यावहारिक कागदपत्रांवर त्यांच्या नावासमोर त्यांच्या पतीचे नाव जोडलेले होते, त्यामुळे विवाह संबंध संपुष्टात आल्यानंतरही क्रिस्टियान यांनी कागदपत्रावर असलेले पतीचे नाव आपल्या नावासमोरून काढले नाही. 1970 अखेरीस त्यांनी बेसेल, स्वित्झर्लँड आणि जर्मनीमध्ये डॉक्टरेट फेलोशिप पूर्ण केली आणि जर्मनीमधील हँडलबर्गमध्ये युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून पद स्वीकारले. एरिक एफ विसिशियस जे तिथे प्रशिक्षणाच्या समारोपात होते, ते आणि क्रिस्टियान दोघांनी मिळून एकत्रितपणे ड्रोसोफिलाच्या अंड्यापासून अर्भक तयार होण्यापर्यंतच्या क्रियांचा अभ्यास केला. त्यांनी ड्रोसोफिलाची निवड यासाठी केली कारण त्याच्या अर्भकाच्या रुपातील विकास खूप जलद गतीने होतो. त्यांनी अर्भकाच्या विकासाच्या प्राथमिक अवस्थांसाठी जबाबदार असलेल्या जीन्सचा शोध सुरू करण्याचा निश्चय केला, जे की नवीन शास्त्रज्ञांसाठी अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक काम होते. यापूर्वी अशा प्रकारचे संशोधन केलेले नव्हते आणि ते त्या जीन्सला वास्तवात पृथक करू शकतील हे देखील निश्चित नव्हते. त्यांनी आपल्या प्रयोगामध्ये नरमाशीला साखरेचे पाणी पाजले, ज्यात अशा प्रकारे रसायन मिसळले होते ज्यामुळे त्या माशांचा डीएनए क्षतिग्रस्त झाला. या नरमाशा आणि सामान्य मादींच्या मिलनातून निर्माण झालेले अर्भक एकतर मृत स्वरूपातील होते अथवा त्यांच्यात उत्परिवर्तन झालेले होते. दोन्ही शास्त्रज्ञांनी जवळपास 1 वर्षांपर्यंत या प्रयोगांतर्गत विविध भ्रूणांचा अभ्यास करून जाणून घेतले की अर्भकाच्या विकासादरम्यान विविध प्रकारचे जीन्स विविध शारीरिक भागांच्या विकासाला नियंत्रित करतात. नुस्लिन तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले शोध निष्कर्ष नेचरमध्ये प्रकाशित केले, ज्यामुळे विज्ञान जगतात त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. शास्त्रज्ञांना माहीत झाले की भ्रूणविकासाला नियंत्रित करणाऱ्या जीन्सची संख्या खूप कमी आहे, जे सहजरित्या ओळखून त्याचे पृथक्करण केले जाऊ शकते। यापेक्षाही अधिक महत्वपूर्ण बाब अशी होती की ड्रोसोफिलामध्ये आढळणारे या प्रकारचे जीन्स मानव आणि इतर उच्च श्रेणींच्या जंतूंमध्ये देखील सारख्याच प्रकारचे कार्य करतात। या सूचनेचा वापर करून नवजात अर्भकामध्ये होणाऱ्या जन्मजात अपंगत्वावर प्रतिबंध करता येऊ शकत होता आणि इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये बरीच मदत मिळण्याची शक्यता होती। त्याचबरोबर वारंवार होणाऱ्या गर्भपाताचे कारण शोधता येणार होते। नुस्लिन तसेच त्यांचे सहकारी या दोघांनाही या कामासाठी 1991 अल्बर्ट लास्कर मेडिकल रिसर्च या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। नोबेल पुरस्कारानंतरचा हा दुसरा मोठा सन्मान मानला जातो। यानंतर नुस्लिन यांनी मॅक्स प्लँक शोध संस्थेत जेब्रा नामक मासळींच्या भ्रूणीय विकासाशी संबंधित संशोधन सुरू केले। त्यांनी जेब्रा मासळींची निवड यासाठी केली की यापूर्वी शास्त्रज्ञांनी उंदीर, बेडूक आणि कोंबडीच्या पिलावर केलेल्या भ्रूणीय विकासाच्या प्रयोगात अपेक्षित यश मिळालेले जेब्रा मासळीचा आकार लहान असल्याने त्याचे निरीक्षण करणे सोपे जाते। हा मासा जलद गतीने प्रजनन करतो। त्यांचे भ्रूण आईच्या शरीरातून बाहेर पडल्यावर विकसित होते। या संशोधनामध्ये एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की जेब्रा माशीच्या भ्रूणाचे शरीर पारदर्शी असते, ज्यामुळे त्याच्या शरीरातील हालचाली टिपणे अत्यंत सोपे होते। क्रिस्टियन यांना या करासाठी विरोध तसेच टीकेचा सामना करावा लागला, परंतु त्याला घाबरून त्यांनी माघार घेतली नाही। त्यांनी ड्रोसोफिलावर केलेल्या कार्यामुळे प्रसिद्धी मिळाली, परंतु तरीही त्या सदैव नवनवीन आव्हानात्मक संशोधन करण्यात व्यस्त राहिल्या। नवनवीन शोध लावताना त्यांना अनेक विरोधवासांना सामोरे जावे लागले। 9 ऑक्टोबर 1995 क्रिस्टियन यांना विशियस आणि एडवर्ड बी लिव्हिस यांच्यासोबत संयुक्तपणे फिजिओलॉजी मेडिसिनच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला। हा पुरस्कार त्यांना ड्रोसोफिलावर केलेल्या संशोधनासाठी मिळाला होता। लिव्हिस हे 40 शतकांपासून निरंतर उत्परिवर्तनावर वेगळ्या स्वरूपात संशोधन करत होते आणि स्वतंत्रपणे वेगळे आपले शोधनिबंध प्रकाशित करत होते। पुरस्कार आणि सन्मान 1986 गॉटफ्रीड विलहेल्म लेबनीज प्राइज, 1991 अल्बर्ट लास्कर मेडिकल रिसर्च, 1995 नोबेल पुरस्कार शरीर विज्ञान शास्त्र व औषधी क्षेत्र, प्रकरण 34 लीज माइटनर, जन्म 7 नोव्हेंबर 1878 व्हिएन्ना ऑस्ट्रिया, निधन 27 ऑक्टोबर 1968 केम्ब्रिज यूके, कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र। प्रसिद्धी नाभिकीय संलयनासाठी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या समितीच्या सदस्य त्यांच्या सन्मानार्थ एक नवीन मूलद्रव्य 109 नाव मिटनेरियम असे ठेवण्यात आले। विशेष कामगिरी लीज यांनी इलेक्ट्रॉनच्या पृष्ठभागापासून बदलणाऱ्या उत्सर्जनाचे कारण म्हणून ऑगर प्रभावाचा शोध लावला। तसेच त्यांनी नाभिकीय संलयन क्रियेचा महत्वपूर्ण शोध लावला, ज्यासाठी त्यांना जर्मन मेरी क्युरीची पदवी देण्यात आली। ली यांचा जन्म एका यहुदी कुटुंबात झाला होता। ते 1 भाऊ बहीण होते। त्यांचे वडील फिलिप माइटनर ऑस्ट्रियाच्या निवडक यहुदी वकिलांपैकी एक होते। त्यांनी आपले नाव एलिसचे संक्षिप्त करून लीज असे ठेवले होते। त्यांच्या जन्मपत्रिकेत त्यांची जन्मतारीख 17 नोव्हेंबर 1878 आहे, मात्र इतर कागदपत्रांमध्ये 7 नोव्हेंबर 1878 अशी आहे। लीज यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक लुडविक बोल जमॅनकडून प्रभावित होऊन भौतिकशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेतले आणि त्या 1906 व्हिएन्ना विद्यापीठातून डॉक्टरेट मिळणाऱ्या द्वितीय क्रमांकाच्या महिला होत्या। तत्कालीन काळात महिलांच्या शिक्षणात बऱ्याच अडचणी असतानाही आपल्या आईवडिलांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे त्या उच्च शिक्षण घेऊ शकल्या। डॉक्टरेटची पदवी मिळाल्यानंतर लगेच त्यांनी एका गॅस लॅम्प फॅक्टरीतून नोकरीस आलेला प्रस्ताव नाकारला आणि आपल्या वडिलांच्या आर्थिक सहाय्याने त्या बर्लिनला गेल्या। मॅक्स प्लँक यांनी प्रथमच एका महिलेला आपल्या सेमिनारमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली, ती देखील लीज यांच्या रुपातून दिली। एका वर्षानंतर लिसे प्लँक यांच्या सहायकाच्या रुपात कार्यरत झाल्या। याच काळात एक प्रसिद्ध रसायनतज्ञ ओटो हान समवेत सहभागी स्वरूपात अनेक आयसोटॉप्सचा शोध लावला। 1909 त्यांनी बीटा उत्सर्जनावर 2 शोधनिबंध प्रकाशित केले। 1912 हान माइटनर यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांचा एक गट एका नवनिर्मित केसर विल्हेम्ल संस्थेत गेला। ही संस्था बर्लिनच्या दक्षिण पश्चिम भागात उभारण्यात आली होती। लीज यांनी ओटो हान यांच्या रेडिओ केमिस्ट्री विभागात एक अतिथी व्याख्याता म्हणून मानधन न घेता 1913 काम केले। 1913 प्रेगर विद्यापीठातून प्राध्यापक पदाचा प्रस्ताव मिळाल्यावर त्या तेथे रुजू झाल्या। पहिल्या महायुद्धाच्या पूर्वार्धात त्यांनी एक्सरे उपकरणाशी संबंधित परिचारिकेच्या रुपात लोकांची मदत केली। त्यानंतर 1916 आपल्या संशोधनासाठी त्या बर्लिनला परतल्या, परंतु युद्धामध्ये सैनिकांना होत असलेल्या त्रासामुळे त्या अतिशय दुःखी होत्या। युद्धभूमीवर जाऊन जखमी सैनिकांची सेवा व मदत करावी असे त्यांना मनोमन वाटत होते। 1917 हान आणि लीज दोघांनी मिळून प्रोटेक्टिनियम नावाच्या मूलद्रव्याच्या सर्वात लांब आयसोटोपचा शोध लावला, ज्याच्यासाठी लीज यांना बर्लिन अकॅडमी ऑफ सायन्सेसकडून लिबनीज मेडल देण्यात आले। याच वर्षी या संस्थेने लीज यांच्यावर भौतिकशास्त्र विभागाची जबाबदारी सोपवली। 1923 लीज यांनी इलेक्ट्रॉनच्या पृष्ठभागापासून बदलणाऱ्या उत्सर्जनाचे कारण म्हणून ऑगर प्रभावाचा शोध लावला. 1926 त्यांना बर्लिन विद्यापीठात प्रथम जर्मन महिला प्राध्यापक होण्याचा सन्मान देखील मिळाला. 1939 त्यांनी नाभिकीय सलाईन क्रियेचा महत्वपूर्ण शोध लावला. यासाठी अल्बर्ट आइन्स्टाईननी त्यांना जर्मन मेरी क्युरीची पदवी दिली होती. 1933 अॅडॉल्फ हिटलरच्या हाती सत्ता येताच संशोधन संस्थेत काम करणाऱ्या सर्व योजनांवर आपले पद सोडून जाण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला. परंतु लीज आपल्या ऑस्ट्रियन नागरिकत्वामुळे तिथे राहू शकल्या. त्यांनी स्वतःला संशोधनाच्या कार्यात वाहून घेतले. परंतु नंतर परिस्थिती खूपच बिघडल्यामुळे जुलै 1938 त्यांना आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने पलायन करावे लागले. जर्मनी सोडताना त्यांच्या पर्समध्ये केवळ 10 मार्क होते आणि त्यांचे सहकारी ओटो हननी दिलेली 1 हिऱ्याची अंगठी होती. ती अंगठी जाताना रस्त्यात गरज पडल्यास चेकिंग गार्ड्सला लाच म्हणून देण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली होती. ज्याची त्यांना गरज पडली नाही आणि ती अंगठी नंतर लीज यांच्या भाच्याच्या पत्नीने वापरली. लीज यांच्या मते आइन्स्टाईन प्रसिद्धीची समीकरण E=mc² हे न्यूक्लिअर फिक्शनच्या दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या अनंत ऊर्जेला व्यवस्थित समजून घेण्यासाठी उपयुक्त होते. माइटनर यांनी अनेक शास्त्रज्ञांसोबत संशोधन आणि विज्ञानाशी संबंधित पत्रव्यवहार केले. परंतु राजकीय कारणांमुळे त्यांच्यासोबत शोधनिबंध प्रकाशित करू शकल्या नाहीत. माइटनर यांनी अशी संकल्पना स्पष्ट केली की विस्फोटांच्या अनंत श्रृंखलेद्वारे अनंत ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते, ज्याचा शास्त्रज्ञ समुदायावर धक्कादायक परिणाम झाला. कारण याचा वापर बॉम्बच्या स्वरूपात केला जाऊ शकत होता आणि त्यावेळी याचे ज्ञान जर्मनीला होते. याच्या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी करताना आइन्स्टाईनने एक पत्र अध्यक्ष फ्रँकलिनला देखील लिहिले होते. मॅनहट्टन प्रकल्पावर काम करण्यास नकार देऊन लीज म्हणाल्या होत्या, माझा बॉम्बशी काहीही संबंध असणार नाही. हिरोशिमामध्ये झालेल्या अणुहल्ल्यामुळे माइटनर अत्यंत व्यथित झाल्या होत्या. बॉम्बचा शोध लागल्यामुळे त्यांना खेद वाटत होता. युद्धाच्या समाप्तीनंतर नाझींना मदत करणाऱ्या आणि यहुदी लोकांवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या अनेक सहकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 1949 त्यांनी स्वीडिश नागरिकत्व स्वीकारले. 1960 त्या ब्रिटनला गेल्या. 1968 केम्ब्रिज येथे त्यांच्या 90व्या वाढदिवसापूर्वीच त्याचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या छोट्या भावाच्या समाधीजवळ ब्रेमले गावातील सेंट जेम्स पेरिश चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा भाचा ओटो रॉबर्टने त्यांच्या समाधीवर लिहिले आहे की लीज माइटनर एक भौतिक तज्ज्ञ जिने आपली मानवता कधीही सोडली नाही, जिने नेहमी मानवी धर्माचे पालन केले. पुरस्कार आणि सन्मान 1944 न्यूक्लिअर सल्ल्यासाठी 1944 हॅनमार्फत मिळालेला रसायन नोबेल पुरस्कार, जो वास्तवात लीसे यांना मिळायला हवा होता. 1966 अन्य व्यक्तींसोबत एकत्रितपणे एनरिको फर्मी अवॉर्ड, 1949 जर्मन फिजिक्स सोसायटीचे मॅक्स प्लँक मेडल, 1945 रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशीच्या रुपात सदस्यत्व, ज्याचे 1951 स्वीडिश सदस्यत्वात परिवर्तन झाले. प्रकरण 35 एनी जे इलजी, जन्म 23 एप्रिल 1933 बर्मिंगहॅम अलाबामा अमेरिका, निधन 25 जून 2011 क्लेवलँड ओहियो अमेरिका. कार्यक्षेत्र संगणक शास्त्रज्ञ, प्रसिद्धी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात कार्यरत प्रथम आफ्रिकन अमेरिकन महिला. विशेष कामगिरी, एनी यांनी अनेक कॉम्प्युटर कोर्स विकसित करून त्यांचा आपल्या कार्यात उपयोगही केला. विजेवर चालणाऱ्या वाहनांमधील बॅटरी जास्त काळ चालू राहावी यासाठी अनेक प्रकल्प राबवले. एनी जे इलजी यांचा जन्म बर्मिंगहॅम येथे सॅम्युअल बर्ड इलजी आणि मॅरी मेलविना हुवर यांच्या कुटुंबात झाला. नागरी हक्क चळवळीच्या पूर्वी आफ्रिकन अमेरिकन मुलांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी मर्यादित होत्या. त्यांना इतर अमेरिकी श्वेतवर्णीय मुलांपासून वेगळे ठेवून शिक्षण दिले जायचे. अनेक ठिकाणी शाळा देखील वेगळ्या आणि निम्न दर्जाच्या असायच्या. एनी या बाबतीत नशिबान होत्या, कारण एनीच्या चांगल्या शिक्षणासाठी त्यांची आई कोणतीही किंमत द्यायला सतत तयार असत. परिणामतः त्यांनी 5वीपासून हायस्कूलपर्यंतचे शिक्षण एका पॅरोशियल शाळेतून घेतले. यानंतर झेवियर विद्यापीठातून शिक्षण घेऊन नंतरची 2 वर्ष त्या फार्मसीमध्ये उच्च शिक्षणासाठी रोमन कॅथोलिक विद्यापीठात गेल्या. 1954 त्या काही काळासाठी बर्मिंगहॅमला परतल्या. जिम क्रोलाच्या नियमानुसार आफ्रिकन अमेरिकन विद्यार्थ्यांना एक साक्षरता चाचणी परीक्षा उत्तीर्ण करण्याबरोबर पोल टॅक्सी द्यावा लागायचा, तेव्हाच त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळायचा. एनी यांना चांगल्या प्रकारे आठवते की तेथील परीक्षक आश्चर्याने एनी यांच्या निवेदन पत्राला पाहून विचारत होते की त्यांनी खरंच झेवियर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे का. त्यांच्याकडून $2 फी घेण्यात आली. याचबरोबर एनी यांना इतर आफ्रिकन अमेरिकन विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी मदत केली. 1963 वर्णभेदाच्या समस्येवर बर्मिंगहॅममध्ये आंदोलन झाले. परिणामी 1964 फेडरल निवडणुकीदरम्यान पोल टॅक्स हटवण्यात आला आणि 1965 मताधिकार कायद्यानुसार साक्षरता चाचणी परीक्षा बंद करण्यात आली. यानंतर लगेच अॅनी यापुढील शिक्षण चालू ठेवण्यासाठी लग्न करून क्लेव्हलँडला गेल्या. परंतु दुर्दैवाने विद्यापीठाने फार्मसीचा कोर्स बंद केला होता, त्यामुळे त्यांच्याजवळ इतर कोणत्याही पर्याय नव्हता. 1955 त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्रात जुळ्याबहिणीविषयी वाचले की त्या दोघी NACA संगणकाप्रमाणे कार्यरत होत्या, म्हणजेच त्या संगणकासारखे काम करत होत्या. अॅनी यांनी लगेच तिथे अर्ज केला आणि पुढच्याच आठवड्यात त्यांना बोलावण्यात आले. नासामध्ये कार्यरत असलेल्या 2500 लोकांमध्ये त्या चौथ्या आफ्रिकी अमेरिकन महिला होत्या. अशा प्रकारे त्यांनी क्लेव्हलँड ओहियो येथे NACA लिव्हिस फ्लाईट प्रोफेशन लॅबोरेटरीमध्ये एक गणिततज्ञ आणि कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. कार्यरत असताना त्यांनी आपले शिक्षणही सुरु ठेवले आणि 1977 त्यांनी क्लेव्हलँड विद्यापीठातून गणितात पदवी मिळवली. सतत शिक्षण अभियानांतर्गत अॅनी यांनी नासाद्वारे संचालित एक विशेष अभ्यासक्रमही पूर्ण केला. आपल्या 34 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी वैकल्पिक पद्धतींच्या विश्लेषणात योजलेल्या अनेक कॉम्प्युटर कोर्सला विकसित करून त्याचा उपयोगही केला. या व्यतिरिक्त त्यांनी वैकल्पिक ऊर्जेच्या साधनांची क्षमता तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण योगदानही दिले. विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये प्रयुक्त स्टोरेज बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी त्यांनी प्रकल्प राबविले. ऊर्जेच्या दुसऱ्या रुपात बदलण्यात आणि त्या ऊर्जेची समस्या सोडवण्यात त्यांचे अनेक प्रकल्प यशस्वी झाले. अॅनी यांचे सेंटर प्रकल्पासोबत करण्यात आलेले अंतरिक्ष शटल याने प्रक्षेपण आणि ऋतुविषयी मिलिटरी तसेच कम्युनिकेशन उपग्रहांच्या प्रक्षेपणात खूप उपयोगी सिद्ध झाले. शनीग्रहावर पाठवण्यात आलेल्या 1977 फ्लाईटमध्ये त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते. 1989 त्या सेवानिवृत्त झाल्या. सँड्रा जॉन्सनने 21 ऑगस्ट 2001 रोजी क्लिव्हलँडमध्ये अॅनी एशले यांची मुलाखत घेतली, जी की नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन जॉन सॉरी स्पेस सेंटर ओरल हिस्ट्री प्रोग्राममध्ये संरक्षित आहे. या 55 पानांच्या मुलाखतीत नागरी अधिकार आंदोलन, ग्लँड रिसर्च सेंटर, जॉन्सन स्पेस सेंटर, अंतरिक्ष फ्लाईट आणि अंतरिक्ष फ्लाईटमधील महिलांच्या योगदानावर चर्चा केलेली आहे.